सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्र आहे तुमच्यासोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये, आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये उत्साह, जल्लोष, उल्हास या सगळ्यांना परिपूर्ण असा शो त्याची सांगता करत असताना एक महत्वाची गोष्ट, ती म्हणजे रेड एफएम 93.5 का कॉर्पोरेट हंगामा 2016. तुमच्या ऑफिसमध्ये रेड एफएमची टीम येते आहे आणि आम्ही लोकांना एंटरटेन करतो आहोत. लहानपणाची आठवण ताजी केली जाते, गेम्स वगैरे खेळतायत मंडळी आणि धमाल धिंगाणा चाललेला आहे. दॅट्स इट. या सगळ्या गोष्टीमध्ये तुमचंही नाव तुम्हाला रजिस्टर करायचं असेल, आमच्या टीमनं तुमच्याही ऑफिसमध्ये यावं, तिकडं धमाल करावी असं जर वाटत असेल. बाय द वे, केक वगैरे घेऊन जातात ही लोक, 2-2, 2.5-2 किलोचे केक. वा रे वा, उगाच मी वजन का सांगतोय केकचं, लेट इट बी ना. तर असो, यावं असं जर वाटत असेल तर 6606935 नंबर आहे, तुमचं नाव रजिस्टर करताय तुम्ही तुमच्या कंपनीचं नाव. आणि हे करत असताना निक्षून सांगायची गोष्ट म्हणजे पहिले बॉस का परमिशन निकाललो, नाही तर आपण आपला भाऊ खून फोन करतो आणि नंतर तुम्हाला केबिन मध्ये बोलवलं जातो. तुला कोणी सांगितलं होतं रे, तुझं टार्गेट झालंय का पूर्ण? टार्गेट पूर्ण नाही, मग टार्गेटासारखं का वागतो? हे नको आयुष्यात, नाही का? आरजे रुद्रा 93.5@gmail.com ईमेल आय डी आहे. कसा वाटला शो नक्की कळवताय तुम्ही. आरजे रुद्रा रेड एफ एम फेसबुक पेज आहे आणि ह्या पेजवरती आज थोड्याच वेळात शिक्षणाची एक प्रोसिजर माझी सुरू होणार आहे, त्या प्रोसिजरला तुम्हीही साक्षीदार होणार आहात. बजाते रहो एल्युमिनियम.